अशी मंडळातर्फे मी आपल्याला विनंती करतो. या सीडी प्रकाशनाचा एक मोठा प्रकल्प झाला, त्याचा सूत्रधार अर्थातच आशिष होता राहिला आणि आहे, परंतु त्याला अनेक कलाकारांनी फार मोलाची साथ दिली. आज जे आपल्यापुढे गायक राहून गेले ते जे आज आले नाहीत ते, आणि इथे जमलेले सर्व वादक असे अक्षरशः हे इथे जमा आहेत तसे इथे जमा झालेले आहेत, आणि ही आपल्या मंडळासाठी सुद्धा खूप आनंदाची बाब आहे. मी स्वामीजींना अशी विनंती करतो की आज इथे आपल्या इथे जमा झालेले हे सगळे जे कलाकार आहेत त्यांचा आपण सत्कार करावा. आशिष स्वामीजींना कलाकारांच्या जवळ घेऊन जाईल थोडासा. सर्वात प्रथम सौभाग्यवती अंजली मराठे, सौभाग्यवती योगिता गुडबोले पाठक, सौभाग्यवती साईली पानसे शेल्लीकेरी, आपल्या सर्वांना या दोघी परिचित आहेत, पण त्यांना सुद्धा किती आनंद होत असेल सामाजिक करून सत्कार स्वीकारा. साईलीचं सगळ्यात अखेरीच आपल्याला ऐकायचं. श्रीयुत राजेशजी दादा, आज या सर्वांनी अतिशय आनंद आपल्याला सर्वांना दिला. राजेंद्रजी कंदलगावकर, अर्थातच पंडित रघुनंदनजी पणशीकर, गायकांचं मनपूर्वक धन्यवाद. त्यांना साथ देणारे जे सर्व साथीदार होते त्यांनी सुद्धा विलक्षण कामगिरी केली. सगळं सभागृह अक्षरशः मंत्रमुग्ध झालं. तबल्यावर श्रीयुत प्रसादजी जोशी, पखावज वादक श्रीयुत द्वारकानाथजी भांडवलकर, ढोलक श्रीयुत अमोदजी कुलकर्णी, सर्व कलाकार आपल्याला लाभले आहे हे आपलं भाग्य आहे असं मला वाटतं. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये फार मोठी झालेली लोक आहेत. टाळ वाजवले त्याला साईड रिदम म्हणतात होते इंग्लिशमध्ये, पण मी त्याला टाळच म्हणतो तेच मला जवळचं वाटतं. आदित्य आपटे, सिंथेसायझर कीबोर्डवर निनादजी सोलापूरकर, आणि कुमारे कल्याणी मधुरनाथ लाईक फादर लाईक डॉटर अशी आहे. त्यांच्या भाषकेला बहुतेक मोर्फिस आहे असं मला वाटत होतं, म्हणून मी खूप शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण मला वाटतं गुप्त मोर्फिस आहे ते. कदाचित मथुरेहून आला असेल. अमरजी ओख सत्कार राहिला पण तो कुठे गेला मला दिसत नाही. त्याला आवडणार नाही, परंतु आशिष आज तुला सत्कार घेतल्याशिवाय शकता नाही. कृपया पुढे. पूजनीय स्वामीजी आपलं हृदगत व्यक्त करणार आहेत. तत्पूर्वी सद्भक्त बहुतेक मी फार बोललो असं दिसतंय, माईकच काढायच्या मागे लागला. सद्भक्त श्रीकांत कुलकर्णी आणि सौभाग्यवती अमृता कुलकर्णी या दोघांच्या हस्ते स्वामीजींना आणि मधुरा मावशींना हार अर्पण करत आहोत. स्वामीजी आता आशीर्वचन देतील. स्वामीजींच्या आशीर्वचनानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सौभाग्यवती साईबी पानसे शेलिकेरी हिच्या भैरवीनी स्वामीजींचा कृतकृत्यतेनी परिपूर्ण झालेला एक अभंग आहे. जहाले समाधान यासी ग्वाही माझे मना. खूप गोड चाल लागलेली आहे. आपण स्वामीजींच्या आशीर्वचनाची वाट पाहत आहोत. ते होईल आणि कार्यक्रमाची सांगता साईलीच्या भैरवीनी होईल.
अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं யோகீந்திரமீட்யம் பவரோகவைத்யம் ஸ்ரீ சத்குரு நித்யமஹம் आज स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दी उत्सवाच्या निमित्ताने सिरी प्रकाशन सोहळा स्वामीजींनी रचलेल्या अभंगांवर आधारित अशी सिरी आपण प्रकाशित केली आणि अर्थातच जेव्हा माझं बोलणं सुरू होतं तेव्हा तो कार्यक्रम समारोपाला आलेला असतो. माझी खरंच मनापासून इच्छा होती की अनेक संतांच्या अभंगांची जशी सीडी प्रकाशित झालेली आहे आणि चांगल्या गायकांनी गायलेले अभंग आहेत तर तशा प्रकारे स्वामीजींचे अभंग गायले जावे अशी माझी खरंच मनोमन इच्छा होती आणि मंडळाची देखील इच्छा होती. मला असं वाटतं की स्वामीजींच्या कृपेनेच तुम्ही लोक आम्हाला लाभला. स्वामीजींचं जे कार्य होतं ते कार्य हे बहुतांशी अंतर्मुख आणि ध्यानाशी संबंधित असं कार्य होतं. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचा हा नाथ संप्रदाय ज्ञानेश्वर महाराजांपासून चालत आलेला, याच्यातले सगळे सत्पुरुष हे प्रसिद्धी परांमुख असे आहेत. स्वरूपानंदांची देखील एवढी मोठी प्रसिद्धी आणि समाधी मंदिर त्यांनी समाधी घेतल्यानंतर झालेलं आहे. ते लीलाचरित्र करत असताना अतिशय अप्रकाशित राहिले. तसं स्वामी माधवनाथांनी देखील 40 वर्ष ज्ञानेश्वरीवर प्रवचन केली. तरुण वर्गाची जीवन घडवली. डॉक्टर रवी सरदेसाई असं म्हणतात की डेक्कन जिमखान्यावरच्या घरांमध्ये परत देवघर आणि देवाची पूजा सुरू झाली त्याला स्वामी माधवनाथांची प्रेरणा कारण आहे. असे स्वामीजी एका जागी राहून प्रवचन करणारे, सत्संग प्रबोधन, ध्यानाबद्दलचे उपक्रम, अनुग्रह आदी सांप्रदायिक कार्य करणारे तसे फारसे प्रसिद्ध संत नव्हते. तरी देखील स्वामीजींनी त्यांच्या जीवनकाळामध्ये पुण्यात टिळक रोडवर आणि प्रभात रोडवर अशी दोन ध्यान मंदिरं उभी केली आणि शेकडो सुशिक्षित तरुण मंडळींना त्यांनी परमार्थाला प्रवृत्त केलं. आज हा समारंभ इथं साजरा होतो आहे त्याचं कारण आशिष तुम्ही आणि तुमच्या शब्दामुळं गायला आलेले सगळे हे गायकवर आहेत. जीवनामध्ये शांती समाधानाची आवश्यकता आहे. आनंद, प्रेम, समाधान, शांती, तृप्ती ही जीवनाची मूल्ये आहेत. आजचा हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम ही शांती, समाधान, आनंद, प्रेम, तृप्ती ही जी मूल्ये आहेत ही मूल्य राखून माझं असं लक्षात आलं की सगळे गायकवर देखील किती नम्र आहेत. स्वामीजींचं वैशिष्ट्य असं होतं की स्वामीजींनी प्रपंच आणि परमार्थ एकरूप करून दाखवला. हे जे साधक संजीवनी म्हणून छोटासा ग्रंथ, त्याच्यामध्ये माझी कल्पना 144 अभंग आहेत. मी त्यावेळेला स्वामीजींकडे नुकताच जायला लागलेलो होतो. 1976 साल होतं. 1976 ते 1977 78चा सुरुवातीचा काही काळ असं मिळून अतिशय थोड्या दिवसात स्वामीजींनी काही काव्यरचना केल्या आणि ते दुकानामध्ये गाऊन दाखवत असत. याच्यातले बरेच अभंग स्वामीजींच्या आवाजात देखील आणि स्वामीजींनी लावलेल्या चालींमध्ये देखील तेव्हा आम्हाला ऐकायला मिळालेले होते. मी दुकानात अशा करता सांगतोय की त्यांचं कापडाचं दुकान होतं. स्वामीजींनी प्रपंच आणि परमार्थ एकरूप करून आपलं जीवन सफल करता येतं हे दाखवलं. मला असं वाटतं की एकनाथ महाराज आणि गिरिजाबाई यांचं जे जीवन होतं ते जीवन आणि अलीकडच्या काळात स्वामीजी आणि सरलाताईंचं जीवन हे एकसारखं होतं. एकनाथ महाराजांसारखं तृप्त परिपूर्ण असं जीवन स्वामीजी जगले. दुकानदारी, प्रपंच आणि परमार्थ म्हणजे व्यवसाय, प्रपंच आणि परमार्थ याची उत्तम सांगड घालणारे स्वामीजी, मनबुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी असं सांगणाऱ्या नरहरी सोनारांसारखं होतं. किंवा कांदा मुळा आणि भाजी अवघी मिठाबाई माझी असं म्हणणाऱ्या सावता माळ्यांसारखं कर्तव्य कर्म करत स्वामीजींनी प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी केल्या. प्रपंच आणि परमार्थाकरता लागणारी जी विरागी वृत्ती, ती विरागी वृत्ती स्वामीजींची एक प्रकारे तुकाराम महाराजांसारखी होती. मिळवून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी अशा प्रकारे त्यांनी सगळं जीवन कंठलं. साधना काळामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तसं साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुप्यता काम निद्रेसी जिंकावे, भोजन करावे परिमित, एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये, तुका म्हणे आयशा चिन्ही जो राहे तोची ज्ञान लाहे गुरु कृपा. तुकाराम महाराजांसारखं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून स्वामीजींनी आपली साधकाची दशा ही प्राणापलीकडे जपली. संसार किंवा परमार्थ करून या दोन्ही गोष्टी करून परमार्थाचं गौरी शंकर शिखर गाठणं ही गोष्ट स्वामीजींनी आपल्या जीवनात करून दाखवली. संसारी अलिप्त असो द्यावे चित्त, सांगती ते संत सर्व काळ, अलिप्तता अंगी बाणता सहज सापडे तो निज गुप्त ठेवा, धन मान कीर्ती गृहसुत दारा, असो नसो नित्य जवळी ते माधव म्हणे आता गुरु कृपे जाण, संसारी असो न वेगळा मी. रामकृष्ण म्हणत असत की नारळातलं पाणी एकदा आटलं की तो करवंटीमध्येच असतो पण खडाखडा जसा वाचतो, मोकळा होतो करवंडीपासून. तसं स्वामीजींचं जीवन संसारामध्ये असून संसारापासून अत्यंत अलिप्त असं होतं. ते एका अभंगामध्ये म्हणतात की संसारी परमार्थ करी जो का नर, तयाचा उद्धार आपे आप, चालता बोलता आठवता हरी, मग तो सर्व करी न सांगता. फक्त चालता बोलता आठविता हरी, हा हरी आठवणं हे बंधनकारक आहे. आपण विषय आठवतो, आपण पैसा आठवतो, धन आठवतो, आपण मान कीर्ती याच्याकडे लक्ष देतो. स्वामीजी म्हणतात की भक्तासी साकडे पडो नेली काही धरोनिया बाही नेली पार. माधव म्हणे कैसा परमार्थ संसार एक हरी सार विश्वा माझी. अशा प्रकारचा निःसंशय बोध स्वामीजींना झालेला होता. स्वामीजींच्या जीवनामध्ये भक्ती प्रेम या दोन्ही गोष्टींना अतिशय महत्व होतं. सगुण भक्तीच्या बाबत स्वामीजी समर्थांप्रमाणे आमूचे कुळी रघुनाथ रघुनाथे आमूचा परमार्थ जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता त्याचे आम्ही सेवक जन सेवेकरिता झाले ज्ञान तेथे अभाव धरिता पतन पावी जाईल की. अशा प्रकारची रामभक्ती स्वामीजींनी त्यांच्या साधनेच्या पूर्वकाळामध्ये केली. स्वामीजी असं म्हणतात त्यांच्या एका अभंगामध्ये आमूची कुळी रामचंद्र देव करी तसे सर्व न सांगता होता त्याचे पायी अतीव विनीत दावी मग नीट परमार्थ सर्व भावे जाता रामासी शरण जळी जेवी लवण तैसे होय. माधव म्हणे तुम्ही म्हणता राम राम तुम्हासी विश्राम संसारिया. राम नाम तू भज राजेशजीने जो अभंग गायला स्वामीजींना रामभक्तीची मोठी आवड होती. तुकोबांप्रमाणे स्वामीजींच्या ठिकाणी हनुमंताची देखील भक्ती होती. शरण शरण जी हनुमंता तुझा आलो राम दूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजेसी सादर तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा. स्वामीजी देखील हनुमंत वीर प्रतापे आगळा करू वेळोवेळा नमस्कार करूनी नमस्कार तया वारंवार मागू या सत्वर शक्ती बुद्धी शक्ती बुद्धीच्या सहाय्य करोन जाऊ उल्लंघोन भव सिंधू. माधव म्हणे हा तो बळींचाही बळी रगडी पाया तळी भव दुःख. धन्य आम्ही वार करी करू आळंदी पंढरी. आपले इथं अभंग आपण म्हटला स्वामीजींची ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर भक्ती ही जनाबाईंसारखी होती असं मला वाटत. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मरून या जावे वा तुझ्याची पोटा यावे असं जनाबाई म्हणतात. स्वामीजी देखील अहो विश्वाची या कृपा केला महानंद सोपा बरी रचिली ज्ञानेश्वरी नेली गीता घरोघरी केला ज्ञानाचा सुकाळ सर्व काळी पर्व काळ. माधव म्हणे ज्ञान देवा जतन करू हाची ठेवा असं म्हणतो. स्वामीजींची जी साधना होती ती गुरुभक्तीमधून धन्यतेला प्राप्त झाली. स्वामीजीचे गुरु स्वामी स्वरूपानंद आणि स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर खरी जीवनाची धन्यता त्यांना प्राप्त झाली. स्वामीजी म्हणतात की गुरु नाम गाता गाता धन्य धन्य झालो अहंकार गेला आता अवभृती नालो शीतला शीतलता चंद्राची ती होऊनी सुगंधी तन मन निवून टाकी देऊनी समाधी जीवपणा विरुनी गेला घनानंद झालो पूर्ण लीन होऊनी माधव गुरु चरणी लोळे आनंदाच्या डोही ऐसा आनंदची खेळे ब्रह्मरूप जीवन सारे होऊन या घालो. स्वामीजींचं जे जीवन होतं ते जीवन अर्थात साधनेने पूर्ण झालं. त्या साधनेमध्ये नामस्मरण आणि ध्यान या दोन्ही गोष्टी होत्या. स्वामीजींचा एक अभंग आहे निवांत राही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले गुरु कृपेने निर्मळ होऊन शांत तेवत राहिले मनाचे उन्मन होऊन गेले मी पण सारे मावळले बरसत राही अमृत आतून जीवन हे धन्य झाले साधक सिद्ध साधू जनांना प्रजीतीने बोले अखंड सावध राहुनी माधव ब्रह्मानंदे डोले. स्वामीजींकडे साधक येत होते तसंच सिद्ध देखील येत होते. साधू संन्यासी देखील स्वामीजींकडे येत असत. स्वामीजी असं म्हणतात की या सर्वांशी अखंड सावध राहून एक प्रकारे ब्रह्मानंदामध्ये डोलत असं मोठ्या आनंदाने माझा जीवनक्रम चाललेला आहे. मला असं वाटतं की श्वास देण्याची इच्छा जर असेल जगतामध्ये तर प्रथम फूल बनणं आवश्यक आहे. तसा आत्मानंद दुसऱ्याला देण्यासाठी म्हणून प्रथम आपण आत्मरूप होण्याची गरज आहे. आंतरिक एकांतामध्येच आत्म्याचा साक्षात्कार होत असतो आणि हा ही आंतरिक एकांताची स्थिती स्वामीजींनी फार दीर्घकाळ अनुभवली. त्यांच्या जीवनाचं एक वैशिष्ट्य असं होतं की कोणतीही गोष्ट करायची तर वर्षानुवर्ष करायची. स्वामीजी टेनिस खेळले, 12 वर्ष टेनिस खेळले आणि मग नंतर इथं पुण्यामध्ये टेनिसचे चॅम्पियन ओळीने 3 वर्ष होऊन त्यांनी तो गेम सोडला. त्यांनी दुकानदारी देखील 40 वर्षापेक्षा जास्त काळ केली. ज्ञानेश्वरी 40 वर्ष सांगितली, ध्यानाला 40 वर्ष बसले. आपल्या आत असणारं आपलंच शुद्ध स्वरूप ते जर आपल्याला समजायचं असेल तर दीर्घ प्रयत्न करायला लागतो, त्याच्याशिवाय ते समजत नाही. ध्यानाच्या एकांतामध्ये आपली दारं उघडण्याची मोठी शक्यता असते आणि मग आत्मप्रकाशाला आपण प्राप्त होतो. स्वामीजींचा एक अभंग आहे, सोहम जप ध्याने फावली विश्रांती, राहे आत्मस्थिती आपे आप, मनाचे उन्मन कर्मे कृष्णार्पण, भेटता आपण आपणासी, नर नारी बाळे झाली ती समान, अवघा नारायण कोंडाटला, माधव म्हणे आता काय सांगू पूर्ण, घ्यावी ओळखून ज्याची त्याने. स्वामीजी असं म्हणतात की सोहम जप ध्याने फावली विश्रांती. आपण आपल्या स्वतःला देह समजत असतो. समर्थ असं म्हणतात की देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आपण आपल्या स्वतःला देह समजतो. देह मन आणि बुद्धी याचं अधिष्ठान असणारं जे चैतन्य आहे, ज्या चैतन्याला जीव चैतन्य असं म्हटलं जातं, त्या जीव चैतन्याला जर स्वतःविषयीचा बोध झाला तर त्यालाच आत्मज्ञान असं म्हणण्याचं प्रगाण आहे. हा जो नाथ संप्रदाय आहे, हा नाथ संप्रदाय सोहम साधना सांगतो. सोहम याचा अर्थ तो परमात्माच मी. एकदा स्वरूपानंदांना स्वामीजींनी असं विचारलं की स्वामीजी आपण केवढे मोठे झालात, तर स्वरूपानंद असं म्हणाले मी तरी काय केलं, लाख वेळेला घोकलं तो मी आणि मी ते परमात्मतत्वच होऊन राहिलो असं स्वरूपानंद म्हणाले. सोहम हा जपही आहे, सोहम हे ध्यान देखील आहे, सोहम भजन असा देखील शब्द आहे. सोहम हा मंत्र देखील आहे. स्वरूपानंद एका ठिकाणी असं म्हणतात की पुण्य पत्तनी श्री सद्गुरूंनी पथदर्शी होऊन ओम तत्वम सोहम सहा श्रुतीची दाखविली मज खूण. स्वरूपानंद सद्गुरुण्यात होते, गणेशनाथ महाराज त्यांनी ओम तत्वम सोहम सहा या श्रुतीची मला खूण दाखवली असं स्वरूपानंद म्हणतात. सद्गुरु शिष्याला सांगत असतात की तू देह मन बुद्धी नसून तू ते परमात्म तत्व आहेस. खरं म्हणजे आपल्या अंतरयामी असणारं शुद्ध जाणीव स्वरूप अविनाशी नित्य जन्म मरण रहित आनंद स्वरूप शांत स्वरूप असं परमात्म तत्व आपण तो परमात्माच मी आहे अशा प्रकारे चिंतन करून प्राप्त करून घ्यावं असं सद्गुरू आपल्याला सांगत असतात. स्वामीजी असं म्हणतात की सोहम जप ध्याने भावली विश्रांती तो परमात्माच मी आहे हा विश्वास आहे. या विश्वासाने आपण तोच मी आहे असं म्हणावं. समर्थ म्हणतात देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला देहातीत ते हित सांडित गेला देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी. संतांच्या संगतीमध्ये आपल्याला संत सांगतात की निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य नित्य असं परमात्म तत्वच तू आहेस. स्वामीजी असं म्हणतात की संतांच्या या शब्दावर विश्वास ठेवून सोहम जप आणि ध्यानाने मला विश्रांती प्राप्त झाली. समर्थ असं म्हणतात की बहुधा दिसा आपुली भेटी झाली. जर कोणी एखादा आपल्या स्वरूपाला प्राप्त होईल तर त्याचं सर्व जीवन धन्य होऊन जातं. राहे आत्मस्थिती आपे आप आणि त्यामुळं माझी आत्मस्थिती आपोआप आता राहायला लागली. सोहम जप जसं आहे तसं सोहम ध्यान हा देखील एक शब्द आहे. आपले जे विचार आहेत ते विचार मन आणि श्वास याचा खूप जवळचा संबंध आहे. आपले श्वास जर आपण शांत केले तर आपलं मन देखील शांत होतं आणि अस्वस्थ स्थितीत जेव्हा आपलं मन अस्वस्थ असतं तेव्हा आपले श्वास देखील जलद होतात. तुम्ही कधी एखादा रागावलेला मनुष्य जर पाहिला असेल तर त्याचे श्वास जलद चालतात. एखादा कोणत्याही इच्छेनी कामनेने भरलेली व्यक्ती जर पाहिली असेल तर त्याचे श्वास जलद चालतात. उलट पक्षी जर श्वास शांत केले आणि दीर्घ केले तर मन शांत व्हायला मदत होते. ध्यानामध्ये तुम्हाला दीर्घ श्वसन करता आलं पाहिजे. थोडा वेळ सुरुवातीला दीर्घ श्वास घेऊन त्या श्वासावर धरिता सो सांडिता हम अशा प्रकारे सहज तो परमात्माच मी आहे असं आलंबन धरायला संत सांगतात. ध्यानामध्ये सुरुवातीला सद्गुरूंची मानसपूजा करावी आणि सद्गुरूंकडून हा बोध आपण स्वीकारत आहोत अशा भावाने सद्गुरू आपल्याला उपदेश करत आहेत ओम तत्वम सोहम सहा आणि आपण तो मोठ्या श्रद्धापूर्वक स्वीकारतो आहोत अशा पद्धतीने त्याचा उच्चार करावा त्याचं थोडा वेळ चिंतन करावं नंतर श्वासावर ते सोहम जपावं. तुकाराम महाराज म्हणतात की ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद अरूप जागविला दाता घेऊन या छंद. तो अरूप आहे परमात्मा पण सोहम शब्दाचा नाद घेऊन मी त्याला जागवलं जागवलं असं तुकाराम महाराज म्हणतात. घेऊन याला दान निज तत्व निज बोध स्वरूपी मेळविले नाव ठेवीला बोध सहज मी आंधळादा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. काही काळ सोहमचे श्वास घेऊन नंतर आपल्या वृत्तींकडे आज्ञाचक्रापाशी वृत्ती आहे आणि आपण आतून मागून त्या वृत्तींकडे साक्षीत्वाने पाहतो आहोत अशा पद्धतीने कोणी बसून राहिल्यास हळूहळू वृत्ती उठणं कमी होतं विचार उठणं कमी होतं. तसं दोन विचारांमध्ये देखील अंतर निर्माण होतं त्याला विचार शून्यता असं म्हणतात. हे अंतर जर खूप दीर्घ वाढलं तर त्याला निर्विचार शून्यता असं म्हणण्याचा प्रघात आहे. ही निर्विचार शून्यता ती देखील साक्षीत्वानी जर कोणी निहाळेल तर हळूहळू दीर्घ विचाररहित अशा स्थितीमध्ये साक्षीत्वाची वृत्ती देखील गळून पडते आणि तो परमात्म्याशी तदाकार होऊन जातो. समर्थ असं म्हणतात की जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षी. ही जी साक्षी स्थिती आहे ध्यानामध्ये आपण बसलेले आहोत शांत आणि वृत्तींकडे पाहतो आहोत अज्ञाचक्रापाशी आतून लक्ष देतो आहोत आणि जेव्हा वृत्तीरहितता येते तेव्हा आपण धरून ठेवलेलं साक्षीत्व देखील गळून पडतं नाहीस होत. या साक्षीत्वाच्या स्थितीत तो क्षण एक शून्यतेचा अनुभव घेतो त्याच्या पुढच्या क्षणाला तो परमात्मा स्वरूप होतो आणि परत तो विचारांच्या आवर्तामध्ये देखील सापडतो. म्हणून समर्थ म्हणतात की जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षी. साक्षीत्व वृत्तीचे कारण साक्षीत्वाची वृत्ती धरून ठेवलेली आहे म्हणून साक्षीत्व आहे. पण ही साक्षीत्वाची वृत्ती देखील ध्यानात पुढच्या स्थितीमध्ये गळून पडते. अशा वेळेला साधकाला आपणच परमात्मा असा स्पष्ट बोध होतो. जीव चैतन्याला जेव्हा मनाच्या अनुपस्थितीमध्ये इंद्रियाचीही आठवण नसते तेव्हा त्याला ते स्वसंवेद्य असल्यामुळं म्हणजे स्वतः स्वतःला जाणायला समर्थ असल्यामुळं त्याला आपण आत्मा अशी स्पष्ट प्रचिती येते. स्वामीजी असं म्हणतात की त्यामुळं राहे आत्मस्थिती आपे आप त्यामुळं आपोआप आत्मस्थिती माझी टिकून राहायला लागली. या स्थितीचं वर्णन छांदोग्य उपनिषदामध्ये अथ यदिदम अस्मिन ब्रह्मपुरे दहरम पुंडरीकम वेक्ष वेश्म असं म्हटलेलं आहे. आपल्याच ठिकाणी असणारी ही चिदाकाशाची मस्तकाकाशाची पोकळी याला छांदोग्य उपनिषदामध्ये ब्रह्मपुर असं म्हटलेलं आहे. यामध्ये एक दहरम पुंडरीकम वेक्ष इथं एक कमलाकार आणि त्या दहरेस्मिन त्या कमलाकाराच्या आत असणाऱ्या आकाशामध्ये अंतराकाश हा त्याच्या आत देखील एक आकाश आहे. तस्मिन यदौ तस तद अंगवेष्टभ्या त्याच्या आत ब्रह्म राहत. हळूहळू साधक जेव्हा आत आत जायला सुरुवात होते बाहेरचं सगळं विसरून तुमच्या संगीतामध्ये देखील सगळं विसरून जेव्हा आत जातो आणि विचाररहित होतो आणि किंचित काळ स्वराचाही लय होतो तेव्हा समाधान होतं. स्वर आणि स्वराच्या पाठोपाठ लय अशा दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तसा या ठिकाणी देखील प्राणांचा आणि मनाचा लय घडतो आणि त्या लयाच्या ठिकाणी जे जाणायला हवं ते जाणलं जातं. स्वामीजी असं म्हणतात की तेव्हा मनाचं उन्मन होतं. मनाचं उन्मन झाल्यामुळं जी काही देहाकडून घडलेली कर्म आहेत ती सगळी कर्म त्याचा जो कर्तृत्व भाव स्वतःकडे घेतलेला होता तो त्या ठिकाणी संपुष्टात येतो. फलवासनेची भावना संपते. सगळी कर्म कृष्णार्पण होऊन जातात. हे कधी होतं भेटता आपण आपण असी आपलीच आपल्याला भेट झाली आणि असं काही झालं. नर नारी बाळे झाली ही समान अवघा नारायण कोंदाटला. आणि मग डोळे उघडल्यानंतर जे जे दिसतं ते सर्व नर नारी बाळे यांच्या आत एक परमात्मा भरून राहिलेला आहे अशी विशुद्ध दृष्टी प्राप्त झाली. सर्वत्र एक नारायण कोंडातून राहिला असा भाव निर्माण झाला. लाधले हे माय आता कोणा ओवाळू जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू अशी स्थिती झाली. स्वामीजी असं म्हणतात की माधव म्हणे आता काय सांगू कुण घ्यावी ओळखून ज्याची त्याने अशा प्रकारची माझी स्थिती झाली. अशा स्वामीजींनी एकांतात केलेली साधना आणि त्यांनी लोकांतामध्ये केलेलं प्रचंड काम याची अतुलनीय सांगड स्वामीजींच्या जीवनचरित्रामध्ये दिसते. स्वामीजी एका अभंगात त्याचं वर्णन करताना म्हणतात लोकांताची ओढ वाटते जीवास. ही लोकांताची ओढ स्वरूपानंदांनी त्यांना उत्तराधिकार दिल्यानंतर तुका म्हणे आता उरला उपकारा पुरता अशी होती. आणि लोकांत असला तरी देखील आमचा एकांत खंडित होत नाही असं ते म्हणतात. लोकांताची ओढ वाटते जीवास एकांतीच वास आम्हा नित्य विषयना तुच्छ आम्हासी वाटत हरीसी भेटत नित्य आम्ही. विषयाच्या योगाने देखील आम्ही हरीशी तद्रूप होतो. चैतन्य महाप्रभू समुद्र दिसला की धावत जायचंय असं म्हणतात माझा प्रभू असं म्हणून. एखादं सुंदर फूल पाहिलं तरी माझा प्रभू म्हणून धावत जायचंय. एखादी सुंदर स्त्री एखादा सुंदर पुरुष पाहिला तरी माझा प्रभू म्हणून धावत जायचे. आता विषय हा तसा तुच्छ न राहता आम्ही आमच्या आतल्या बोधामुळं बाहेर देखील हरीला भेटतो असा आमचा बोध झाला. विषय तो हरी आम्हासी जाहला लोकांती आम्हाला एकांतची. आता लोकांत आणि एकांत असा फरक न राहता लोकांतामध्ये असताना देखील आम्ही आमची आत्मस्थिती अबाधित ठेवूनच लोकांतामध्ये राहतो. माधव म्हणे तुम्हा दिसे विफर आहे आम्ही कान फाटे जगा माझी. तुम्हाला आमची ही दशा समजत नाही पण अशी ही नाथाघरची उफराटी खूण आम्हाला प्राप्त झाली. खरं म्हणजे आपली प्रवृत्ती हे आपलं जग असतं. आपल्या वृत्तीच्या बाहेरच्या जगाची आपल्याला ओळख नसते. आपली वृत्ती जर लोभी असेल तर त्या प्रकारचं आपलं जग असतं. आपली वृत्ती जर कामाने लडबडलेली असेल तर आपलं जग देखील कामाने भरलेलं असतं. आपल्या प्रवृत्तीप्रमाणे आपल्याला बाहेरचं जग प्रतीत होत. बाहेरचा लोकांत किंवा एकांत हे अतिशय वरवरचे आहेत. जसं की राजा जनक त्यांना लोकांत आणि एकांत या दोन्ही गोष्टी समान होत्या तशी स्वामीजींची स्थिती झाली. प्रवृत्ती आपल्याला खरं म्हणजे आपल्या स्वतःतून स्वतःमध्ये राहण्याच्या ऐवजी बाहेर विषयांकडे ओढून नेते. प्रवृत्ती वासना फळाची आसक्ती विषय उपभोगाची तृष्णा त्यामुळे जोवर काही होण्याची वासना असते तोवर आपण जे खरे आहोत म्हणजे परमात्मस्वरूप त्याची प्रचिती येऊ शकत नाही. स्वामीजींची स्थिती अखंड सावधानतेची अशी झाली आणि या सावधानतेच्या स्थितीमधून त्यांच्या नंतरच्या काळामध्ये उदंड लोकसंग्रह स्वामीजींचा झाला. तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की कोठे मी तुझा धरू गेलो संग लाविले हे जग माझ्या मागे. मी खरं तुझे पाय धरून ठेवले पण तू माझ्याबाबत विपरीत केलंस
सगळं जग माझ्या पाठीमागं लावलंस आणि मला पूज्य बनवलंस. स्वामीजींनी एक अभंग अशा प्रकारे लिहिलेला आहे, करू गेलो श्री रामा तुमचा संग, लाभिएले जग माझ्या मागे, कायमी पतित असे बा आगळा, नये कळवळा तुझं सांग, काय अंगी आले संतत्व आंगळे, काय घडे मज संग त्याग, बुझावितो मना समजावितो लोका, काय या लौकिका आम्हा लाग, मान मराच लौकिक. याचा आमच्याशी खरं म्हणजे काहीही संबंध नसावा. हाकारी माधव धाव धाव आता, तुझवीण त्राता कोण सांग, अशा प्रकारची सावधानता देखील लोकसंग्रहामध्ये त्यांच्या ठिकाणी दिसून येते. आणि त्यांची सावधानता अशी टिकली म्हणून लोकसंग्रह झाला. विनोबांचं एक वचन आहे की ज्याला लोकसंग्रहाची हौस असते त्याला लोकसंग्रहाची पात्रता नसते, आणि ज्याला लोकसंग्रहाची पात्रता असते त्याला लोकसंग्रह करण्याची हौस नसते. आता या भानगडीतून देवानीच लोकसंग्रहाला सोडवावं असं ते म्हणतात. स्वामीजी अखंड सावध होते म्हणून उदंड लोकसंग्रह झाला. मनुष्य घडवण्याचं अफाट कार्य स्वामीजींच्या हातून जे झालं ते सावधतेमुळे झालं. त्यांचा प्रपंच परमार्थ व्यवसाय या सगळ्या गोष्टी अखंड सावधानतेमुळे झाला. स्वामीजी प्रेममूर्ती प्रेमस्वरूप होते, ते सावधानतेमुळं अंतरी आत रमलेले असल्यामुळं होते. आणि पूर्ण समाधानाची ग्वाही स्वामीजींनी जी दिली ती देखील अशा सावधतेमुळंच दिली. जहाले समाधान यासी ग्वाही माझे मन, आम्ही जातो अमुचा गावा, अमुचा राम राम घ्यावा, असं ते म्हणतात. केले प्रेमे संवर्धन तुम्ही अवघे संतजन, अवघ्या महाराष्ट्र जनी आता येतो लोटांगणी, ज्ञान देवे जवळी केले मजला प्रेमे कुळवाढले. कसे शब्द आहेत बघा. स्वरूपानंद सद्गुरु थोर माधव चरणींचा किंकर, स्वरूपानंद माझे थोर सद्गुरु त्यांच्या चरणांचा किंकर सेवक मी होऊन राहिलो, मला पूर्ण समाधान झालं, या पूर्ण समाधानाला माझं अंतर्मनच ग्वाही आहे असं स्वामीजी म्हणतात. माझ्या या रंगत वजा मनोगत वजा आशीर्वादाच्या नंतर आपण आता हाच अभंग ऐकणार आहोत सद्भक्त साईंनीकडून. आणि या अभंगानी आपल्या या दैदिव्यमान कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. स्वामीजींचं हे जीवन आहे, हे जीवन तुम्हाला आम्हाला खुणावत आहे, कारण ते आपल्यासारखेच प्रपंची होते, आपल्यासारखेच उद्योग व्यवसाय करणारे होते, आणि एका संयमित नियमित जीवनाने पूर्ण समाधानाला मी प्राप्त झालो असं स्वामीजी म्हणतात. मला असं वाटतं की ही जी सेवा सीडी प्रकाशनाची त्याला चाली देऊन गायकांकडून गाऊन घेऊन आशिषणी केली, त्यांच्या सद्गुरूंच्या प्रेरणेनी आगाशे काकांच्या आशीर्वादांनी हे सगळं घडलं असं मला नक्की वाटतं. आणि या निमित्ताने जे सगळे गायकवर इथं आले त्या सगळ्यांना देखील संपूर्ण कृपा आणि समाधान प्राप्त होवो त्यांच्या जीवनामध्ये. जे वादक आलेले आहेत त्यांना देखील, आणि इथं कोरस करता जी मंडळी आहेत त्यांना देखील अशी मी सदिच्छाही व्यक्त करतो. आणि स्वामीजींचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्रदान देखील करतो. हरिओम. काही दोन तीन महत्वाची निवेदन करतो. क्षमा सोड, आपल्यापर्यंत हा आवाज इतका निर्दोष जो पोचवला ते श्री एंटरप्राइजेसचे श्रीयुत प्रशांत गुरुलकर आणि श्रीयुत लकीर मेहता यांचे लकीर मेहतांचं नाव मला खूप आवडलं. आपल्या या कार्यक्रमातल्या कोरस सहकारी जे आहेत त्यांचं स्वामीजींनी आता उल्लेख केला, हे सर्व आपल्या केंद्राशी संबंधित केंद्रात नित्य येणारे असे साधक आहेत. सर्व सद्भक्त अभिजित फळवे, तेजस जोशी, आदित्य जोशी, हर्षवर्धन जोशी, चिन्मयी मुजुमदार, गौरी सरदेसाई आणि अमृता कुलकर्णी या सर्वांचं आणि सगळ्यात शेवटी हे सभागृह आपल्याला उपलब्ध करून दिलं पुणे महानगरपालिकेतले इथले जे व्यवस्थापक आहेत श्रीयुत भांगे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे सुद्धा मी मंडळातर्फे आभार मानतो. सायलीच्या या अखेरच्या प्रार्थनेनंतर आपला हा कार्यक्रम संपन्न होईल. सीडीची विक्री दोन्ही ठिकाणी आहे. आज सवलतीच्या दरात 100 रुपयाला ती उपलब्ध आहे. दोन्ही द्वारांमध्ये ती आहे, मागच्या दोन द्वारांमध्ये सुद्धा आहे. आपण जरूर त्याचा लाभ घ्यावा. शेवटचं निवेदन, परमपूजनीय स्वामी माधवनाथांचा बरेच वर्ष आपण वाट पाहत असलेला चरित्र ग्रंथ आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे. या ग्रंथाचं नाव हे प्रेम स्वरूप गुरुवर असं आहे. हा ग्रंथ संपूर्ण स्वामीजींचं 1917 सालापासून 1996 साली त्यांनी देह ठेवला तोपर्यंतचं सगळ्या जीवनाचा आलेख. स्वामीजी हे काय कोटीचे संत होते, ते घडले कसे, त्यांनी घडवलं कसं, त्यांनी संप्रदाय कसा चालवला, त्यांची साधना काय होती आणि त्यांचा निर्वाणीचा संदेश काय होता, हे सगळं सांगणार आहे. सगळं सांगणारा अतिशय गोड ग्रंथ आहे. हा सुमारे 700 पानांचा ग्रंथ आहे, परंतु त्याची किंमत आपण फक्त 350 रुपये अशी ठेवलेली आहे. त्याचं प्रकाशन 9 जुलै 2017 या दिवशी होणार आहे. त्याचं ऍडव्हान्स बुकिंग आपण सुरू केलेलं आहे. त्याची छापील किंमत 350 असली तरी 300 रुपयामध्ये आपण या पुस्तकाची नोंदणी करू शकता. तो देखील त्यासाठी सुद्धा या दोन्ही दारांमध्ये आपले साधन बसलेले आहे. आपण जरूर तिथे नाव नोंदवू.